चीनी मंडी .com पॉडकास्ट। मुंबई आणि उपनगरीय परिसरात मुसळधार पावसाची शक्यता। भारत हवामान विज्ञान विभागने बुधवारी मुंबई आणि त्याच्या उपनगरीय परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे बृहन्मुंबई नगर निगमने नागरिकांना सर्व आवश्यक सावधानी बाळगण्याबाबत सांगितले आहे। गुरुवारीही मोठा पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे, तर शुक्रवारसाठी कोणताही अलर्ट जारी केलेला नाही। बीएमसीला नागरिकांकडून आग्रह आहे की त्यांनी सर्व आवश्यक सावधानी बाळगावी, समुद्र किनाऱ्यापासून दूर व्हावे आणि पाण्यात जाण्यापासून लांब राहावे। मंगळवारी 12 तासांच्या अवधीमध्ये 86.6 मिलीमीटर पावसाबरोबरच मुंबईत केवळ 2 आठवड्यात पूर्ण जुलै महिन्याचा पाऊस पडला। पश्चिमी क्षेत्राच्या IMD चे उपमहानिदेशक KS हुसलेकर यांनी सांगितले की बुधवारी वातावरण ढगाळ राहण्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला। तसेच मुंबई आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांसह कोकण तटावर पाऊस मोठा होईल।